श्रीराम प्रशान्तवदन समाहितमनः स्वरूपानुगः परार्थपथदर्शिनम् खलु करोति साचारतः गुरोस्मरण पङ्काजा भ्रमरलीनतायन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मता येन सा अहं कृतिपरामुखो भवति एकनाथो परः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संसृतिपरा कदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितम् मन्यते करोति नव भाविकान् अमृतबिन्दुवृष्टिं च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
सर्वांनी जितकं शक्य होईल तितकं पुढे सरकून घ्यावं अशी सूचना आहे. कधी कधी आपण पंख्याच्या खालची जागा ठरवून येतो आणि तिथे बसतो, परंतु त्याचाही विचार न करता आपण जितकं शक्य होईल तितकं पुढे सरकून घ्यावं अशी मला इथे या खुर्चीवर बसायच्या आधी सूचना देण्यात आली म्हणून सांगितलं. जे खुर्च्यांमध्ये आहेत त्यांना सर्वात जास्त फायदा. कोणत्याही चांगल्या गोष्टीचे महत्व कंसात फळ बऱ्याच कालांतराने कळते किंवा मिळते. त्या काळापर्यंत थांबण्याची मानसिकता नसल्याने आपल्या दृष्टीने त्याचे महत्व कमी होऊ लागते. परमपूजनीय स्वामीजी म्हणायचे, तुम्हाला आज काय मिळत आहे याची कल्पना आज करणार नाही, कालांतराने कळेल. तुमच्या भाग्याची कल्पना तुम्हाला आज नाही येणार. असे का व्हावे? आज जर त्यांचे महत्व कळले किंवा त्यांची चुणूक अनुभवाला आली तर किती मजा येईल, किती आनंद होईल. यामागे परमेश्वराची काही योजना असू शकेल काय? हा आनंद, हे सुख वर्तमान काळात प्राप्त व्हावे म्हणून विचारले आहे. हा खूप विचक्षण प्रश्न मला वाटतो की असं आपल्या बाबतीत का होतं? आपण त्या वेळेला ज्या स्थितीमध्ये असतो, आपल्याला काहीतरी उत्तम ठेवा लाभलेला असतो आणि त्याची त्यावेळेला आपल्याला म्हणावी तशी किंमत वाटत नाही आणि कालांतराने, पुष्कळ कालांतराने ती वाटते. आवाज हमिंग होत आहे खूप. तर असं का व्हावं? तेव्हाच आपल्याला का नाही कळत? मला एक विनोद आठवला. खरं म्हणजे हा विनोद सांगण्यासारखा प्रश्न नाहीये, परंतु मला हे वास्तवाचंच आठवलं. एक मनुष्य नोकरीसाठी मुलाखतीला गेला आणि त्याला तिथे त्या मुलाखतीत तो पास झाला आणि त्याला त्याच्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी असं सांगितलं की आता तुला आम्ही 10,000 रुपये पगार देणार आहोत आणि एक वर्षाने मात्र तुझा पगार 20,000 रुपये होईल. तो म्हणला, मग मी एक वर्षानेच जॉईन हो का? आपल्याला आपण स्वामीजींच्या सहवासात होतो आणि तेव्हा त्याचं इतकं महत्व कळलं नाही, ही गोष्ट खरी आहे. पण याच्यात भगवंताची काही योजना असेल असं मला वाटत नाही. याच्यात आपलीच काहीतरी योजना आहे. हा प्रश्न भगवंतावर सोडून देणं हे इतकं तसं मला संयुक्तिक वाटत नाही. आपल्याला त्याची किंमत कळत नाही. त्याला अनेक कारणं असतात. पहिलं कारण असं असतं की आपल्या बुद्धीची अपरिपक्वता. आपण तितके परिपक्व नसतो. आपण थोडं मागे सरकव का हे? आपण इतके अपरिपक्व नसतो. आपण इतके परिपक्व नसतो आणि आपण जे ग्रहण आपल्याला व्हायला पाहिजे ते होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. संतांच्या सहवासात राहताना तर हे असं प्रत्ययही घडत राहतं आणि की मला असं वाटतं की ती आपली मर्यादा असते. आपल्याला त्याच्यामध्ये खरं म्हणजे प्रयत्न करण्याची आवश्यकता होती जे आपण केले नाहीत. स्वामीजी जेव्हा लीलाचरित्र करत होते त्यावेळेला रोज ठरल्याप्रमाणे केंद्रात जाणे, ठरल्याप्रमाणे स्वामीजींचं श्रवण करणे, ठरल्याप्रमाणे स्वामीजींचे जे जे कार्यक्रम असतील जिथे आपण जाऊ शकतो त्या सर्व कार्यक्रमांना जाणे असं करत होतो आणि त्याच्यात खूप आनंद मिळत होता. परंतु स्वामी असं म्हणायचे की तुम्हाला आत्ता जे मिळते त्याच्यापेक्षा अजून तुम्हाला खूप मिळालेलं आहे ज्याची तुम्हाला कल्पना नाही. आणि ते तेव्हा नुसते शब्द कानावरून जायचे पण निश्चित स्वामीजींना ह्याच्यात काय सांगायचं आहे, याचं रहस्य काय आहे हे तेव्हा कळत नव्हतं. आणि ते का कळत नव्हतं त्यावेळेला काही जणांना ते कळत होतं सुद्धा ही आश्चर्याची गोष्ट आहे. काही शिष्योत्तमांना ते लक्षात येत होतं की त्यांच्याबरोबरचा वेचलेला प्रत्येक क्षण क्षण आपल्यासाठी किती महत्वाचा आहे, त्यांच्याबरोबर घालवलेला प्रत्येक मिनिट, प्रत्येक प्रसंग, त्यांच्याबरोबर केलेलं प्रत्येक ध्यान, त्यांच्याबरोबर घेतलेला सोहमचा प्रत्येक श्वास ह्याला किती अनन्यसाधारण महत्व आपल्या जीवनात आहे. आणि तो एक एक श्वास पुढे एखाद्या प्रबंधासारखा प्रतिफलित होणार आहे याची अगदी थोड्या जणांना कल्पना होती, तर हे सुद्धा चमत्कारच आहे. याचा अर्थ असा की भगवंत मुद्दामून हे करत नाही की त्यावेळेला आपल्याला कळू द्यायचं नाही. आपल्यामध्ये ती तरलता आलेली नसते, आपल्यामध्ये ती परिपक्वता आलेली नसते. स्वामीजी जसे जसे आजारी पडले आणि त्यांचं लोकांमध्ये येणं कमी व्हायला लागलं, क्रमशः 91 साली स्वामीजींना मोठा आजार झाला आणि त्यानंतर ते तसे अंथरुणाला खिळूनच होते आणि त्याच्यातून त्यांचं प्रवचन, त्यांची सत्संग, त्यांचं लोकांना भेटणं ह्याला पुष्कळ मर्यादा पटल्या. आणि ते जेव्हा झालं तेव्हा असं व्हायला लागलं की स्वामीजींचं प्रवचन महिन्यातनं दोनदा व्हायचं, रविवारचं, आणि त्या दिवशी येणारी इथे जी गर्दी होती अध्यात्म मंगल नामला ती अविस्मरणीय असायची. आधाशासारखे लोक तिथे यायचे, आधाशासारखे अक्षरशः, जिथे जागा मिळेल तिथे बसायचे, जागा मिळेल तिथे उभे राहायचे, स्वामी आपल्याला दिसावेत याच्यासाठी एकमेकांच्या पायावर पाय देऊन उभे राहायचे. काही त्याला काही मर्यादा नाही. असं का बरं झालं, स्वामीजी आजारी पडेपर्यंत इथे येतच होते, इथे तर कायम यायचे, आठवड्यातनं दोनदा स्वामीजी यायचे, पण तेव्हा एवढी गर्दी व्हायची नाही. स्वामीजी अचानक दुर्मिळ झाले आणि दुर्मिळ झाले तेव्हा काय झालं कोण जाणे, परंतु खूप लोकांची तिथे गर्दी व्हायला लागली आणि अक्षरशः म्हणजे मला असं आठवतं म्हणजे मी स्वतः सुद्धा असा भिकाऱ्यासारखा तिथे उभा राहायचो की स्वामीजी आपल्याला दिसतील, स्वामीजींनी आपल्याकडे बघावं असं प्रत्येकालाच वाटायचं, स्वामीजी बघतीलच असं शंका होती. कारण स्वामींना काठी टेकत टेकत इथून चालत जायला लागायचं आणि नंतर खुर्चीतून उचलून त्यांना नेलं जायचं. परंतु तेव्हा असा एक चमत्कार घडला. त्याचं कारण असं मला वाटतं की तेव्हा स्वामीजी एकदम आपल्याला दुर्मिळ झाले ह्या भावनेनी अनेक जणांच्या अंतःकरणाला चटका बसला आणि तो चटका जो होता त्या चटक्यानी मोठी क्रांती घडली. सगळेजण तिथे गर्दी करायला लागले, सगळेजण तिथे जीव तोडून यायला लागले. असं बरेचदा होतं. स्वामीजी जोपर्यंत सांगत होते की मी जे सांगतो तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत खरंच आपण समजत होतो की स्वामीजी सगळं सांगतात ते आपल्याला कळणार नाही. आणि संतांच्या बाबतीत नेहमी असंच होतं की संत जोपर्यंत लीलाचरित्र करत असतात तोपर्यंत ते कळत नाहीत. संतांचं लीलाचरित्र जेव्हा संपुष्टात येतं तेव्हा सुद्धा ते कळत नाहीत आणि त्यानंतर किती वर्षानुवर्ष गेली तरी देखील संतांचं चरित्र हे साधकांना उलगडतच राहतं. असं नेहमी होतं. आपल्याला असं का व्हावं असा प्रश्न आहे. असं का व्हावं ही आपली मर्यादा आहे, आपल्या संवेगाची मर्यादा आहे, आपल्या प्रगल्भतेची मर्यादा आहे, आपल्या तरलतेची मर्यादा आहे. असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा मग आपण आपली तरलता वाढवायचा प्रयत्न करावा. आपल्या बाबतीत एक खूप दुसरी संधी भगवंताने आपल्याला दिली असं मी म्हणेन. वस्तुतः अशी संधी असते भगवंत फक्त एकदाच देतो, दुसऱ्यांदा अशी संधी फिरून येत नाही. मी परवाच कालच एका साधकांचं मनोगत ऐकलं शिबिरामध्ये. त्यांनी असं सांगितलं की मी स्वरूपानंदांकडे गेलो होतो, नमस्कार केला आणि तिथे उभा राहिलो आणि स्वरूपानंदांनी आश्चर्यकारकरित्या त्यांच्याकडे जो सेवेकरी होता तिथे त्या सेवेकऱ्याला सांगितलं की त्यांना तिथे बसायला सांग बाकड्यावर. स्वरूपानंद जेव्हा एखाद्या साधकाला नमस्काराला गेलेल्या बसायला सांगायचे तेव्हा त्याचा अर्थ खूप वेगळा असायचा. त्याचा अर्थ असा की त्यांना त्या व्यक्तीवर काही विशेष कृपा करायची होती, त्या व्यक्तीशी काहीतरी विशेष हार्दिक संवाद साधायचा होता. ज्ञानेश्वरी नित्यपाठाच्या माध्यमातून असेल किंवा एखाद्या दुसऱ्या ग्रंथाच्या माध्यमातून असेल, पण त्यांना तो साधायचा होता आणि एक प्रकारे तो त्यांच्या कृपेचा वर्षाव होण्याची वेळ आलेली होती. परंतु यांना असं वाटलं की एवढे मोठे संत आपण यांच्यासमोर बसणार कसं. त्यांच्याबद्दलच्या आदरामुळे त्यांनी बसायला सांगून सुद्धा ते तिथे बसले नाहीत, तिथेच उभे राहिले त्या पलंगाला टेकून. अशी 3-4 मिनिटं गेल्यानंतर मग स्वरूपानंदांनी त्यांना खून केली सेवेकऱ्याला. मग सेवेकऱ्यांनी त्यांना जा म्हणून सांगितलं. त्या व्यक्तीला नंतर कळलं की जेव्हा आपल्याला बसायला सांगितलं होतं तेव्हा आपण बसण्याची खूप आवश्यकता होती, आपण बसलो नाही आणि एक मोठा ठेवा आपल्या हातात आलेला आपण गमावला. परत ती संधी आली नाही. त्यानंतर त्यांनी अनेकदा स्वरूपानंदांच्या दर्शनाला ते गेले, नमस्कार करून आले, परंतु त्यांना अशा प्रकारचा स्वरूपानंदांनी निर्देश केला नाही ठाम म्हणून. भगवंत संधी एकदा देत असतो, आपल्या बाबतीत तसं नाहीये. भगवंतांनी दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे. आपण जर का सद्गुरूंच्या सहवासात त्यांच्या जिवंत देहाच्या सहवासात जर का काही काळ आपल्याला घालवता येत असेल, काही क्षण आपल्याला वेचता येत असतील, तर आता पुन्हा असं करू नये. समर्थ जसं म्हणतात की झालंय ते होऊन गेले, आता पुन्हा असं करू नका. तर आपण असं आता करायला नको. असं का व्हावं तर ते आता द्या सोडून, ते झालं, त्याला आपली मर्यादा होती. भगवंताची याच्यात काही योजना नाही. याच्यात भगवंताची अधिक कृपा मला दिसते की भगवंतांनी पुन्हा एकदा आपल्याला संधी दिलेली आहे. पुन्हा एकदा आपण सत्पुरुषांच्या अंतरंग सहवासात राहू शकतो, पुन्हा एकदा सत्पुरुषांबरोबर आपण ध्यान करू शकतो, पुन्हा एकदा सत्पुरुषांच्या अंतःकरणाची जी विशालता आहे त्या विशालतेची अनुभूती घेऊ शकतो. आपण आता तरी ते करावं. बराच काळ लोटला आहे. स्वामीजींना जाऊन 20 वर्ष जवळजवळ होतील. 20 वर्षात आपल्या सुद्धा बुद्धीमध्ये काहीतरी फरक झालेला आहे, आपल्या सुद्धा अंतःकरण वृत्तींमध्ये फरक झालेला आहे, आपण सुद्धा उत्क्रांतीच्या वाटेवर आहोत. तर आता आपण असं करू नये. हा प्रश्न मला ह्यासाठी जास्त हृदयाला स्पर्श करून गेला की ही खंत लक्षात घेण्यासारखी आहे. अशी खंत आहे आणि त्याला कारण आपल्या मर्यादा आहेत, पण आता त्या मर्यादांचं उल्लंघन करायची संधी परत आलेली आहे, ती आता का दौडा, ती आता दौडूया नको. आणि त्याच्यातून मला असं वाटतं की आपण आता जे आपल्या हातातून निसटलं ते पुन्हा एकदा सापडवायचा प्रयत्न करूया. पुन्हा संतांच्या सहवासात एका अत्यंत तरल हृदयाने राहायचा प्रयत्न करू, विकल्प विरहित असं राहण्याचा प्रयत्न करू. सद्गुरूंविषयी विकल्प विरहितता आणि सद्गुरूंच्या आसपास असलेले त्यांच्याविषयी सुद्धा विकल्प विरहितता, या दोन्हीचा अवघड अभ्यास आपल्याला करायची पुन्हा एकदा संधी प्राप्त झालेली आहे, ती करण्याचा आपण प्रयत्न करू. याच्यामुळे मागे का असं झालं हा प्रश्न निकालात निघेल. त्याचं उत्तर नाहीये. त्याचं कारण उत्तर एकच आहे की आपण सावध नव्हतो, बाकी काही नाही. आज जर त्याचे महत्व कळले, त्याची चुणूक अनुभवाला आली, तर किती मजा येईल. आहेच ना मजा, येते ना, आता येऊ शकते ना. आपण घ्यायला तयार आहोत का? किती आनंद. यामागे परमेश्वराची काही योजना असू शकेल काय? मला आत्ता वाटतं की ह्याच्यात निश्चित परमेश्वराची योजना आहे. आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. आपल्याला पुन्हा एकदा आपल्या बुद्धीचं करेक्शन करायची संधी मिळालेली आहे. ते करेक्शन आपण करूया. आपल्या बुद्धीला पुन्हा एकदा दुरुस्त करूया. पुन्हा एकदा उत्क्रांत होऊया आणि पुन्हा संतांच्या सहवासात जे आपल्याला तेव्हा गवसलं नव्हतं ते पुन्हा मिळतंय का ह्याचा प्रयत्न करूया. असं झाल्याने मला असं वाटतं की परमेश्वरी योजनेचा खरा प्रत्यय आपल्याला येऊ शकेल. हरी प्रयत्नांती परमेश्वराची इच्छा की प्रारब्ध मनात वाचिरे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले असे असेल तर प्रत्येकाच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टीत परमेश्वराची कृपा काही करू शकते की नाही. आज सगळे प्रश्न मला एकदम माझे बंधू प्रोखल्यासारखेच विचारण्यात येत आहेत. प्रयत्नांती परमेश्वराची इच्छा की प्रारब्ध. प्रयत्नांच्या आधी आणि प्रयत्नांच्या अंती परमेश्वराची इच्छा. प्रयत्नांच्या आधी आणि परमेश्वराच्या अंती प्रारब्ध. दोन्ही ठिकाणी दोन्ही गोष्टी लागू पडतात. आपण काय करतो त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आपल्यावर संचिताची सत्ता चालते ही गोष्ट खरी आहे. संचितानुसार आपल्या वाट्याला काही एक जीवन येतं ही सुद्धा गोष्ट खरी आहे. आणि आपलं जे संचित आहे, संचित याचा अर्थ आपल्या भारतामध्ये जी एक निश्चित झालेली श्रद्धा आहे, ती श्रद्धा अशी की पूर्वजन्मीची जी कर्म असतात ती कर्म प्रतिफलित होत असतात. आणि आत्ताची जी आपली स्थिती आहे ती कदाचित आपण पूर्वी कधीतरी केलेल्या ज्या आपल्या विस्मृतीत गेलेल्या आहेत अशा कर्मांचं फळ आहे. हे खरं आहे. आणि त्या संचिताची सत्ता आपल्या आत्ताच्या जीवनावर चालते. प्रत्येकाच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टीत परमेश्वराची कृपा काही करू शकते की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. आपलं जे संचित आहे त्या संचिताची सत्ता आपल्या देह मन आणि बुद्धी यांच्यावर चालते. आपल्या देहावर आपल्या संचिताची सत्ता चालते. म्हणून तर लोक ज्योतिष मांडतात. म्हणून तर आपली पत्रिका मांडली जाते. आपली पत्रिका आत्ता जन्माला आलंय बोल त्याचं अजून त्यांनी टाया सुद्धा केलं नाही तरी त्याची पत्रिका तयार होते. कारण त्याचं संचित आहे म्हणून पत्रिका तयार होते. असं शक्यच नसतं. आपल्या देहावर संचिताची सत्ता चालते. आपल्या मनावर आणि बुद्धीवर सुद्धा देहावर चालल्यामुळे चालू शकते. ज्याच्यावर संचिताची सत्ता चालत नाही असं देखील आपल्या देहामध्ये एक आहे आणि त्याच्याकडे मात्र आपण साफ दुर्लक्ष करतो. ज्याच्यावर संचिताची सत्ता चालत नाही असा आत्मभाव आपल्या ठिकाणी आहे. ज्याच्यावर संचिताची सत्ता चालत नाही, ज्याच्यामध्ये जी अंतस्फूर्ती ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्या हृदयात स्फुरणारं अहम अहम असं स्फुरण म्हणतो, त्या स्फुरणावर संचिताची सत्ता कदापिही चालत नाही. त्याच्यापासून ते अत्यंत अपरामृष्ट आहे. त्याच्यापासून ते अत्यंत भिन्न, अत्यंत स्वतंत्र आहे. परमेश्वराची कृपा काही करू शकते का? परमेश्वराची कृपा आपल्यावर झालेलीच आहे. आपलं संचित परमेश्वराची कृपा बदलेल की नाही यावर मी काही सांगू शकत नाही. संतांनी सांगितलेलं आहे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे असं नाथ महाराजांनी सांगितलंय. पण हा नाथ महाराजांचा जो अनुभव आहे तो सामान्य करू शकत नाही, तो जनरलाइज आपण सांगू शकत नाही. भक्तासाठी परमेश्वर कधी कधी असा हस्तक्षेप करतो असे कितीतरी दाखले आपल्याला संत चरित्रामध्ये दिसतात. भक्तासाठी असं होऊ शकतं. त्याचा जो अंतरंग निस्सीम भक्त असतो त्यांनी कुठलीही अपेक्षा केलेली नसताना त्याचं प्रारब्ध बदललं जाऊ शकतं. पण हा सामान्य नियम नाही. सामान्य नियम असा असतो की संचितानुसारच आपल्याला आपले जे काय भोग आहेत ते भोगायला लागतात. जे काय जीवन आहे ते आपल्याला त्याला सामोरं जावंच लागतं. ह्या संचिताच्या नियमांमध्ये मुळीच न बसणारं आहे ती म्हणजे आत्मदर्शनाची साधना. या संचिताच्या नियमामध्ये मुळीच न बसणारी एकच घटना आहे ती म्हणजे आपल्यावर झालेली सद्गुरु कृपा. आपल्या सद्गुरु कृपेवर आपल्या नशिबाची सत्ता चालत नाही हे अनेक सत्शिष्यांच्या जीवनावरून आपण निश्चित करू शकता. आपल्या सद्गुरु कृपेवर नशिबाची सत्ता, संचिताची सत्ता ही चालत नाही. आपल्या आत्मदर्शनावर सुद्धा संचिताची सत्ता चालत नाही. लोकमान्य टिळकांनी कर्मविपाक आणि आत्मस्वातंत्र्य नावाचं एक अतिशय अप्रतिम प्रकरण गीता रहस्यामध्ये लिहिलं आहे. त्याच्यातली भाषा अवघड असल्यामुळे आपण त्याच्या नादाला लागत नाही. पण त्यांनी जो विचार मांडलेला आहे तो अद्वितीय विचार आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आत्मा परमात्मा जे आपल्या आत आहे, ज्याचा आपण रोज ध्यास घेतो सहा अहम या बोधाच्या किंवा या ध्यानाच्या अनुषंगाने, तो या संचिताच्या कक्षेच्या पूर्णपणे बाहेर आहे. तुम्हाला देहाला कुठली परिस्थिती येऊ शकते पण म्हणून तुमच्या आत्मदर्शनावर त्याचा परिणाम होऊ शकत नाही असं निश्चित आहे. फक्त देहाची परिस्थिती असते की त्याच्यामुळे आपण इतके डगमगून जातो की आपण आत्मदर्शन सद्गुरुकृपा वगैरे या सगळ्या गोष्टींकडे थोडासा कानाडोळा करायला सुरुवात करतो. आपल्याला ते एवढं प्राधान्य वाटत नाही. हा आपला दोष आहे, ही आपली अडचण आहे. परंतु प्रयत्नांती परमेश्वराची इच्छा का प्रारब्ध, याच्यामध्ये मी असं म्हणेन की प्रयत्नांती प्रारब्ध जरी असलं तरी परमेश्वराची इच्छा महत्वाची असते. आणि परमेश्वराच्या इच्छेपेक्षा सुद्धा आपली जी निष्ठा आहे ती निष्ठा महत्वाची असते. आपण जर का आत्मज्ञानाचे उपासक असू, आपण जर का ठरवलेलं असू की आपण मरण पावायच्या आत आपल्याला आत्मज्ञान हवं आहे, आपण जर का असं ठरवलेलं असू की माझं मरण पावायच्या आत मी आत्मनिवेदनाचा मुक्काम गाठीन, मी आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी परिपूर्णतेने शरणागत होईन, असं जर का आपण ठरवलं असेल तर आपलं संचित त्याच्या आड येऊ शकत नाही. संचित अडथळे निर्माण करेल, आपल्याला अडचणी निर्माण होतील, आपल्याला आधी व्याधी काही लागू शकेल, आपल्याला आर्थिक लाभ हानी होऊ शकेल, कौटुंबिक लाभ हानी आपल्याला होऊ शकेल, ती होऊ शकेल कारण ते ठरलेलं आहे, ते तुमचं संचित आहे. पण म्हणून तुमच्या आत्मदर्शनापासून ती कुठलीही लाभ किंवा हानी तुम्हाला वंचित करू शकत नाही असा विश्वास आपल्याला आपल्या जीवनात जागृत करण्याची गरज असते. मी हे सगळं सांगतोय पण मी मनातून आतून घाबरतोय हे सगळं सांगत असताना, कारण मलाच खात्री नाही असं झालं तर माझं काय होईल. पण माझा प्रयत्न असा निश्चित असेल की प्रारब्धाचे कसेही काहीही भोग आले तरी आपली सद्गुरूंवरची निष्ठा अढळ राहावी. आपल्या आत्मदर्शनाची जी भूक आहे, आत्मदर्शनाची जी एक तीव्र इच्छा आहे, ती इच्छा तशीच राहावी, तिला धक्का बसू नये. असं झालं तर मला असं वाटतं की परमेश्वराची कृपाच आपल्यावर आहे. परमेश्वराच्या कृपेशिवाय हे होईल कसं? तुमचं प्रारब्ध असेल तिथे असेल पण परमेश्वराची कृपा ही या सगळ्यांवर जाते. या सगळ्यांच्या पलीकडे परमेश्वराची कृपा पोचलेली आहे आणि त्याची आपण अनुभूती घ्यावी असं मला वाटतं. हरी सद्भक्त सौभाग्यवती कांचन भिसे आता अभंग सेवा सादर करेल.
श्रीराम. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला. नेसुनी पिवळा पीतांबरा, गळा तुळशीचा हार, नेसुनी पिवळा पीतांबर, गळा तुळशीचा हार, चंदनाचा टिळा याने लाविला, चंदनाचा टिळा याने लाविला, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला. पुंडलिक भक्त भला चंद्र भागे रहिवास केला, पुंडलिक भक्त भला चंद्र भागे रहिवास केला, मुगुटाला तुरायाने लाविला, मुगुटाला तुरायाने लाविला, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला. नामा म्हणे केशवराया, केला नेम चालवी माया, नामा म्हणे केशवराया केला नेम चालवी माया भक्तांच्या हृदयी कसा राहिला भक्तांच्या हृदयी कसा राहिला उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला विटेवरी
दासबोध दशक 17 समास 8 मध्ये पंचीकरण करून आत्मनिवेदन करावे मी पण नाहीसे करावे आणि भक्तियोगाने महत्कृत्य साधावे पुन्हा पुन्हा विवरण करावे असे म्हटले आहे. ते कसे करावे हे सांगावे ही विनंती असा एक प्रश्न आलेला आहे. त्याच्याकरता मला दासबोध काढायला लागला. दासबोधाचा असा बारकाईने अभ्यास आपल्या इथं केला जातो ही खूप चांगली गोष्ट आहे. कोणाचा प्रश्न आहे? हा कोण? कोणाचा? हा हा दासबोधामध्ये जे विचार आले 8 दशकामध्ये दासबोध संपला आणि अनेक स्फुट विचार दासबोधामध्ये त्यानंतर समर्थांनी घातले. ते सर्वसाधारणपणाने विचारले जाणारे जगताची उत्पत्ती स्थिती संहार या संबंधी प्रश्न महंत निस्पृह भक्त याची लक्षणं अशा प्रकारे त्या समासांचं स्वरूप आहे. हा जो 17 दशक आहे याच्यातच अजपा निरूपण नाम समास सोहम ध्यान साधना सांगणारा समास समर्थांनी लिहिलेला आहे. याच दशकामध्ये हा 8 समास आहे तो तत्व निरूपण नाम समास म्हणून आला आणि त्या समासावर प्रश्न विचारलेला आहे. अनेक अंगांनी परमार्थ सांगितल्यानंतर नवविध भक्तीच्या अंगांनी सांगितला ज्ञान विचाराच्या अंगांनी सांगितला आत्मनिवेदन भक्ती आणि ध्यान यावर तर खूप निरूपण समर्थांनी केलं. विशेष करून दशक 6, 7, 8 याच्यामध्ये समर्थांनी अगदी आपला अंतरंग उघडं करून सांगितलं. त्याच्याही बाहेर काही विषय राहतात जे शास्त्रामध्ये आलेले आहेत असे विषय आणि शिष्यांनी प्रश्न विचारल्यावरून पुढे ते या दासबोध ग्रंथामध्ये समाविष्ट झाले. त्याच्यापैकी हा एक समास आहे. पंचीकरण हा समर्थांचा एक आवडता शब्द आहे. अजून एका ठिकाणी समर्थांनी प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकरण असं म्हटलेलं आहे. प्रपंच हा सुवर्णानी म्हणजे उत्तम धन पाहिजे प्रपंच करण्यासाठी त्याची आवश्यकता असते तर परमार्थामध्ये या पंचीकरण विषयाची आवश्यकता आहे असंही समर्थांनी सांगितलं. या पंचीकरणाचा थेट उपयोग आपल्याला काही नाही, थेट उपयोग काही नाही। तुम्ही श्रवण कीर्तन विष्णोह स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन आत्मनिवेदनाची उपासना पादसेवन म्हणजे ध्यानाची उपासना आणि दास्य अर्चन या भक्तीच्या उपासना त्याच्या बुडाशी असणारी श्रवण साधना यामुळं आपण म्हणजे जीव हा आपण देव या भूमिकेमध्ये जातो। देवपद आहे निर्गुण देवपदी अनन्यपण हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे असं समर्थ म्हणतात। देवपद हे निर्गुण आहे आणि उपासकाला आपला देह मन बुद्धी अंतकरण अहंकार याच्याही बुडाशी अहंकाराचा पडदा देखील बाजूला सारल्यानंतर जे शिल्लक राहतं ते म्हणजे परब्रह्म सत्ता आणि या पंचीकरण विषयामध्ये ते सांगितलेलं आहे। हे थोडस विश्लेषणात्मक पद्धतीने सांगितलेलं आहे। खरं सगळा समास सांगण्याची काही आवश्यकता नाही पण समर्थांनी अंतःकरण पंचक सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये अंतःकरण मन बुद्धी चित्त आणि अहंकार एवढ्या गोष्टी येतात। या अहंकाराच्या पलीकडे परमात्मा आहे। तसं प्राणपंचक सांगितलेलं आहे। पंच प्राण आपल्याला लाभलेले आहेत प्राण अपान व्यान उदान आणि समान। प्राण याचा अर्थ शरीराच्या आत बाहेर जो करतो तो प्राण। हवा फुफ्फुसापर्यंत आपण घेतो फुफ्फुसातून ऑक्सिजन हवेतला शोषला जातो तो रक्तपेशींना मिळतो सगळं शरीराची धारणा त्यामुळे होते तो प्राण। हा प्राण सर्व शरीरभर पसरल्यानंतर तो वायू स्वरूप धारण करून अपान मार्गानी म्हणजे गुदद्वारानी काही वायू काम करतो। विशेष करून अन्न पचतं तेव्हा मोठ्या आतड्यामध्ये आकुंचन प्रसरण या प्रक्रियेनी जसं अन्न पुढे ढकललं जातं तसं आपण करत असलेल्या श्वासोच्छ्वासाशीही त्याचा संबंध आहे सांगितलेला आहे। हा अपान वायू समजला जातो। व्यान म्हणजे जेव्हा तुम्ही एकाग्र होता नेम प्रकार आहे पिस्तूल रायफल किंवा धनुष्य याच्यातून तुम्हाला एक लक्ष्यवेध करायचा आहे तेव्हा तुम्ही प्रत्यंचात खेचल्यानंतर जो क्षणभर एकाग्रही होता आणि प्राणही थांबून ठेवता त्याला व्यान असं म्हणतात। आता मी सांगत असताना कित्येकांनी प्राण रोधून धरलेले आहेत काय सांगितलं जाते हे ऐकण्यासाठी क्षणभर त्याला व्यान असं म्हणतात। तसं उदान वायू जो आहे तर तो कंठ आणि तिथपासून नाभीपर्यंत काम करणारा आहे असं समजलं जातं आणि समान म्हणजे नख शिखांत पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सर्व ठिकाणी एक समान असा वायूचा दाब शरीरात आहे। बाहेरून जेवढा हवेचा दाब आपल्याला आत ढकलतो तेवढा जर आतून मेंटेन झाला नाही तर शरीराची दामटी वळेल। तुम्ही बघता बघता पार आकुंचन पाहून जाल त्यामुळे आतून देखील तेवढाच दाब शरीरात निर्माण होतो। असा सर्वत्र समान असणारा असा जो प्राण आहे प्राणशक्ती आहे त्याला समान असं म्हटलेलं आहे। या विवरणाचा तुम्हाला उपयोग आहे का सांगा। ज्ञानेंद्रिय पंचक आहे म्हणजे कान त्वचा डोळे जीभ नाक आणि त्यांचे विषय आहेत। जसं कानाचं ऐकणं त्वचेचं शीत उष्ण स्पर्श समजणं डोळ्याचा जिभेचा नाकाचा पाहणं रसास्वाद घेणं आणि गंध घेणं असा विषय आहे. तसं आपल्याकडं कर्म करण्यासाठी म्हणून पाच गोष्टी आहेत, वाचा, हात, पाय, जननेंद्रिय आणि गुद. आणि विषय पंचक आहेत शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. एकूण मानवी जीवन कसं चालतं आणि विषय पंचकापासून खरं अंतःकरण पंचकापर्यंत हळूहळू कशा गोष्टी सूक्ष्म होत जातात, विषय पंचक, कर्मेंद्रिय पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, प्राणपंचक आणि अंतःकरण पंचक, या अंतःकरण पंचकातला शेवटचा जो अहंकार, त्या अहंकाराचं अतिशुद्ध स्वरूप म्हणजे परमात्मा. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की मूळ अहंते वेठलो, सैंध आम्हीच दाटलो, लपलो ना प्रगटलो कवणे ठाई. ही जी मूळ अहंता आहे, ती मूळ अहंता ज्याच्यामुळं आहे ती परब्रह्मसत्ता, तिला अल्पत्वाचा बोध झाल्यामुळं, अज्ञानामुळं ती आपल्या स्वतःला परब्रह्मसत्तेपेक्षा वेगळं काढते आणि आपण कोणी आहोत असं समजते. हा अहंकार, या अहंकारापासून अंतःकरण पंचक निर्माण होतं. या अंतःकरण पंचकाबरोबर देहाला अजून एक चालवणारी क्रिया म्हणजे प्राणपंचक. प्राणाची अत्यंत आवश्यकता आहे आणि एकदा अंतःकरण पंचक आणि प्राणपंचक या दोन गोष्टी एकत्र देहाला मिळाल्या नंतर मग ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मपंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि विषय पंचक हे काम करतात. त्याच्यातल्या विषय पंचक, कर्मेंद्रिय पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक आणि प्राणपंचक याच्यातला जो शेवटचा प्राण म्हणून सांगितलेला आहे, त्या प्राणाचा उपयोग ध्यानाच्या वेळेला किंचित प्राणाचा निरोध करून वृत्तीचा निरोध करण्यासाठी केला जातो किंचित. आणि सर्वात शेवटी जेव्हा अंतःकरण देखील ओलांडलं जातं त्यावेळेला प्राण देखील निरस्त होऊन जातो. अंतःकरणातली अहंकाराची भावना निरस्त होते आणि ब्रह्मभावनेचा प्रत्यय येतो. आणि मग त्याच्यानंतर बरीच कोष्टकं इथं दिलेली आहेत, समर्थांनीच या समासात सांगितली आहेत. जसं स्थूल देह आणि पंचभूतांचे संबंधित विषय, अशी स्थूल देहाची 25 तत्व, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, भूत पंचक, गंध, रस, रूप, स्पर्श, शब्द, विषय पंचक, अहंकार, चित्त, बुद्धि, मन, अंतःकरण, अंतःकरण पंचक इत्यादी, अशी ही सगळी 25 25 25 अशी जी तत्व आहेत त्याचा विचार करावा असं समर्थांनी सांगितलं. एखादा त्यांच्या समोर अशी सगळी चिरफाड करून समजलं पाहिजे अशी व्यक्ती आली असणार, त्याच्यात गैर काही नाही. कोणाकोणाला प्रत्येक गोष्टीच्या बुडाशी जाण्याची इच्छा असते आणि ते समजून घेण्याची इच्छा असते, मात्र ते समजल्यामुळे विशेष लाभ काहीच नसतो. फक्त काय म्हणतात, एक न समजल्यामुळे असणारी अस्वस्थता, खुजली ज्याला म्हणतात ना, ती फार त्रास देते की हे अजून समजलेलं नाहीये. त्याचा मूळ समजण्याशी काही संबंध नाही, तरी देखील हे समजल्याशिवाय काही उपयोग नाही असं ज्यांना वाटतं त्यांच्याकरता काही काही विषय दासबोधामध्ये आलेले आहेत, त्याच्यातला हा एक विषय आहे. मात्र हा तशा प्रकारे थट्टा करण्याचाही विषय नाही, करण्याच्यात शास्त्रीयता आहे. आणि अहंकाराच्या पलीकडे गेल्याखेरीज किंवा स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण हे जे चार देह आहेत, त्या देहाच्या पलीकडे परब्रह्मसत्तेमध्ये प्रवेश केल्याखेरीज आत्मज्ञान नाही हे नक्की आहे. या भाषेतच कोणाला तरी समजतं त्याला काय करणार. कोणाकोणाला फार शास्त्रीय भाषेत समजतं. गीतेच्या ऐवजी भीष्मांची वचनं आवडतात, त्याला काही इलाज नाही. गीतेच्या ऐवजी ब्रह्मसूत्र आवडतात, व्यासूत्र आवडतात, त्याला काही इलाज नाही. मूळ सांगितलेलं आहे तर तेच पण थोड्या वेगळ्या भाषेत सांगितलेलं त्यांना जास्त पटतं, जास्त भावतं, तशा प्रकारचे हे विषय आहेत. तर मूळ प्रश्न असा आहे की पंचीकरण करून आत्मनिवेदन करावे. आत्मनिवेदन करावं म्हणजे आपण आपल्या स्वतःला समर्पित करावं. निवेदन म्हणजे समर्पण. चिंतन करावं आणि चिंतन करता करता जी तत्व आहेत ती तत्वांमध्ये, बाहेरच्या तत्वांमध्ये विसर्जित करावीत. आत वायू आहे तो बाहेरच्या वायूमध्ये विसर्जित करावा. आत जल आहे ते बाहेरच्या जलामध्ये विसर्जित करावं. आत आकाश आहे ते बाहेरच्या आकाशामध्ये विसर्जित करावं. पृथ्वी तत्वाचा देह झालेला आहे तो पृथ्वी तत्वाला मिळून गेला असं समजावं. असं सगळं समजल्यानंतर उरतं काय? देहाचं तर निरसन झालं, तरीही जे उरतं काहीतरी आहे. सर्व संपलं असं जरी म्हटलं तरी काहीतरी आहे. ते आहे ती म्हणजे जाणीव. ती जाणीव हे परमात्म्याचं स्वरूप आहे असं समजून ती जाणीव परमात्मभावामध्ये मिळून टाकावी, म्हणजे आत्मनिवेदन करावं असं सांगितलेलं आहे. माझा तुम्हाला सल्ला आहे की इतक्या अवघड विषयामध्ये शिरण्याचं कारण नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर जरूर शिरा, यांनी हानी काही नाही. अतिशय शुद्ध आणि तर्कशुद्ध असा विचार या पंचीकरणामध्ये समर्थांनी मांडलेला आहे. पण याच्याशिवाय जर तुमचं भागत असेल, चालत असेल, तुम्हाला भजन म्हणून समाधान मिळत असेल तर पुरे झालं. तुम्हाला नाम घेऊन समाधान मिळत असेल तर पुरे झालं. तुम्हाला ध्यान करून एकरूपता साधत असेल क्षण क्षण तर पुरे झाली. अथवा या विचारासकट सर्व केलं तरी देखील चांगलं आहे. हा विचार त्याज्य नाही, पण या विचाराच्या रानात शिरण्याची गरज तेवढी नाही. कधी कधी विचाराच्या रानात शिरलं की अवघड होऊन जातं. कारण एखादी गोष्ट जर लॉजिकली काय कशात मिळालं आणि उरलं काय हे जर समजलं नाही किंवा याचा नीट निवाडा करता आला नाही तर त्याचं चिंतन चालू राहतं. मला एक गणिताचे प्राध्यापक भेटले होते, त्यांनी बीएससी करता अगदी गणित हा विषय घेऊन एमएससी करता अशी पुस्तकं बरीच लिहिलेली आहेत. आयआयटीच्या गणिताकरता देखील त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ते रिटायर झाले. ते रिटायर ही 60व्या वर्षी झाले नाही, डॉक्टरेट असल्यामुळं त्यांना एक्सटेन्शन मिळालं, नंतर रिटायर झाले. ते म्हणाले आता अडचण अशी येते की पहाटे 3:30-4 जाग येते आणि एखादा प्रॉब्लेम डोळ्यासमोर येतो आणि तो प्रॉब्लेम सुटेपर्यंत 6-6:30 कधी कधी दिवस दिवस त्या प्रॉब्लेममुळे व्यापून जातो. मला आता गणिताचा त्रास व्हायला लागला आहे. तर तशा त्रासामध्ये अडकण्याची खास आवश्यकता काही नाही. कारण समर्थांनी सांगितलं की भक्ती योगानी, आणि इथेही त्यांनी म्हटलेलंच आहे, विवेके चुकला जन्म मृत्यू, नरदेही साधिले महत कृत्य, भक्ती योगे कृतकृत्य सार्थक झाले, विचारे चौ देहा वेगळे केले, मी पण तत्वासरीसे गेले. आता मी सांगितलं तेच ते म्हणतात. अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी, हे शब्दांनी समजलं नाही तरी देखील उपासनेनी हेच घडतं. असं असल्यामुळं याची फार चिकित्सा नाही केली तरी देखील चालेल. गोंदवलेकर महाराज एक गोष्ट सांगत असत की एका तरुण मुलाला आई म्हणाली की अरे लग्नाचं वय झालं, तू लग्न कर. तर तो असं म्हणाला की त्याच्यासाठी पुरातन कालापासून चालत आलेल्या आपल्या देशाच्या विवाह संस्थेवर मला चिंतन करायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या विवाहाच्या परंपरा आहेत त्याचा विचार केला पाहिजे. तुलनेने इतर देशांमध्ये ज्या विवाहाच्या पद्धती आहेत, संकल्पना आहेत, त्याचा विचार करायला पाहिजे. विवाह केल्यानंतर मग पुढे काय घडेल याच्या संबंधी नीट स्पष्ट माल समजलं पाहिजे. कधी कधी असं होतं की भावनेचाच इतका जोर असतो की स्वतःला बुद्धिवादी समजणारा देखील इतका विचार विवाह करताना करत नाही. बाकी सगळ्या ठिकाणी तो बुद्धिवादी असतो, परमार्थ देखील म्हणतो बुद्धीला पटेल तर करेल, पण विवाहाच्या बाबत मात्र एकदम बुद्धी बाजूला ठेवतो आणि भावनेचा जोर असतो. पण हा असं म्हणाला की असं सगळं झाल्याखेरीज मला विवाह करणं अशक्य आहे, या विवाहाने माझं भवितव्य कसं ठरेल हेही मला समजलं पाहिजे. मग आता तुझं भवितव्य ठरायचं तर विवाह संस्थेचा विचार करून काहीच होणार नाही. मग माझं भवितव्य कशावरून कळेल तर पत्रिकेच्या अभ्यासावरून कळेल. मग पत्रिकेचा अभ्यास तोही यथासांग, कारण पत्रिकेमध्ये पत्नीचं स्थान असतं, त्यामुळे मला पत्नी कशी मिळेल हे त्याच्यावरून कळेल. तिथं संतती स्थान असतं, त्यामुळे मला होणारी संतती कशी असेल ते माझ्या संतती स्थानावरून कळेल. महाराज म्हणत असत की एवढं करता करता त्याची 40 उलटून गेली आणि त्याचं लग्न व्हायचं राहिलं. तर महाराज अजून एक गोष्ट सांगायचे की अजून एक मुलगा आईला म्हणत होता की एका लग्न समारंभाला जाऊन आले की केवढा मोठा खर्च, केवढा मोठा मांडव, 3 दिवस चालणारं लग्न, इतका जेवणावर होणारा खर्च, मुलीच्या अंगावर घातले जाणारे दागिने, पोशाख, हे जर पाहिलं तर माझं लग्न होईल असं मला काही वाटत नाही. आई म्हणाली, अरे लग्नाकरता एवढं काही लागत नाही, एक मुलगी असली म्हणजे पुरे, या गोष्टी काही लागत नाहीत. तसं परमार्थाकरता एक गुरुकृपा असली म्हणजे झालं, सद्गुरूंनी सांगितलेली साधना असली म्हणजे झालं, आणि त्या साधनेला अनुसरून असणारं जे वाचन आहे तेवढंच वाचन करावं. मध्यंतरी असा विषय झाला की आपला स्वामी माधवनाथांचा जन्मशताब्दी महोत्सव आपण साजरा करणार आहोत, त्याच्या दासबोधाचं पारायण करावं. तर तेव्हा मी बोललो नाही, पण दासबोधाचे अनेक समास स्वामीजी गाळून टाकायला सांगत असत, ते चांगले आहेत म्हणत असत, पण साधकोपयोगी समास आहेत तर तेवढेच आम्हाला देखील समासाच्या खुणा करून दिल्या की एवढ्या समासावर निरूपण करा, बाकीचे समास घेऊ नका. तर मी म्हटलं की आता आपण ज्ञानेश्वरीचंच करू, पुढे मागं कधीतरी दासबोधाचं करू. त्याच्यात अंतस्थ हेतू असा होता की नको ते ज्ञान तुमच्यापर्यंत जायलाच नको. तुम्ही ते सगळं वाचायचात आणि ते वाचून मला प्रश्न विचारायचात, मग मी दासबोध काढणार, तो समाज पाहणार, त्याच्यावर उत्तर देणार, त्याचा तुम्हाला उपयोग नाही, मला उपयोग नाही. उपयोग नाही अशा अर्थाने की ज्या मार्गाला आपण जाणारच नाही, जे आपण करणारच नाही म्हणून. दुसरं म्हणजे मी उत्तर देणार याला, नागपूरमध्ये मी जातो ते मामा पेंढारकर त्यांनी असे एवढाले कागद 4-5 दिले, प्रश्न विचारलेले, आणि शोभे काकांना म्हणाले की आता कशी भंभेरी उडते बघा, प्रश्न दिलेले आहेत, 3 दिवस 2 दिवस सत्संग चालतो, पहिल्या दिवशी त्याच्यातल्या 3 प्रश्नांची उत्तरं मी दिली. शोभे काकांना ते म्हणाले की शो मस्ट गो ऑन, ते तरी काय करतील, त्यांना उत्तरं द्यायलाच पाहिजेत. नंतर 2 प्रश्नांची उत्तरं पुढच्या सत्संगामध्ये दिली, त्यांना म्हणलं कसं काय वाटलं तुम्हाला, हे तुम्हाला पटलं का, तर ते म्हणाले अजून 5 प्रश्न तयार आहेत, ते मी तुम्हाला पोस्टाने पाठवून देईन. तसं त्यांच्या भाषेत शो मस्ट गो ऑन असं करण्यामध्ये आपल्याला रस नाही. साधकोपयोगी जे असेल तर तेच आपण वाचलेलंही चांगलं. बाकी दासबोध पारायणात वाचावा, त्याच्यातलं काही गोष्टी समजतील, समजल्या तर समजाव्यात, नाही समजल्या तर नाही समजावं, सोडून द्यावं. उदाहरणार्थ दासबोधात मध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही उत्तरेकडे चालत गेलात की मग हिमालय लागतो, तसंच पुढे चालत गेलात की मग कैलास लोक लागतो, मग विष्णू लोक लागतो वगैरे. पण त्याच्या पलीकडे चीन लागतो हे दासबोधात लिहिलेलं नाहीये असं स्वामीजींना एकानी सत्संगात विचारलं. स्वामीजी म्हणाले, काय करायचंय तुम्हाला? तुम्हाला समर्थांपेक्षा आता जास्त माहितीये, एवढंच याच्यातून सिद्ध होईल ना. तर या गैर लागू गोष्टी आहेत, महत्वाच्या गोष्टी नाहीत असं स्वामीजी म्हणाले. तसं मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये खरं पंचीकरण जे आहे ते मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, अहंकार, त्या अहंकाराला ओलांडल्यानंतर शुद्ध स्वरूपात केवळ जाणीव रूपाने आपण शिल्लक राहतो. आणि जो आपण शिल्लक राहतो त्याचा आपण किंवा मी हा भाग देखील निघून जातो. तिथं स्थळ काळ विवर्जितता येते. त्यावेळेला तो परब्रह्म सत्तेशी समत एकरूपता पावतो. हे आपल्याला महत्वाचं आहे. बाकीचं जे आहे तर ते समजण्यासाठी दिलेली आहेत कोष्टकं, पण खऱ्या अर्थाने हेच जास्त महत्वाचं आहे. आणि ज्या आता ओव्या आपण वाचल्या आणि प्रश्न नेमका आहे की तत्व विवरण केल्यानंतर आणि भक्ती केल्यानंतर हे सगळं कळतं, तर एवढं सगळं केल्यावर समर्थांनी दोन ओव्यातच हा विषय अशा प्रकारे संपवला की तत्व विवरण करावं, तत्वानी तत्व उडवून टाकावीत, विसर्जित करावीत, असं चिंतन करत करत उर्वरित जे राहतं ते इंद्रियातीत, पंचभूतातीत शुद्ध जाणीव अस्तित्व, त्या अस्तित्वाशी तुम्ही समरस होऊन जावं. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण तुम्ही ध्यानाला बसलेले आहात आणि ऑफिसचे विचार येत आहेत, गाण्याच्या कार्यक्रमाला गेलायत त्याच्यातली गाणी आठवत आहेत, पेपरमध्ये बातम्या वाचल्या त्या बातम्या आठवत आहेत, त्याच्यावर चिंतन चाललेलं आहे. तुम्ही स्थूल देहावर आहात. तुमचे विषय कमी झाले, कमी झाले, पूर्ण गेले नाहीत. तुम्ही सूक्ष्म देहावर आहात. विषय पूर्ण गेले, ज्ञान तर झालेलं नाही, शून्यता आली. तुम्ही कारण देहावर आहात. त्या कारण देहाला म्हणजे शून्यतेला जाणणारा केवळ शिल्लक आहे अशी भावना आहे. तुम्ही महाकारण देहावर आहात. आणि हा जो मी आहे तो मीही आठवेनासा झाला आणि केवळ चैतन्य मात्र, जाणीव अस्तित्व मात्र असं काही शिल्लक आहे. तुम्ही परब्रह्म सत्तेशी समरस आहात. या पंचीकरणामध्ये हेच खूप महत्वाचं आहे. आणि हे सर्व आपोआप ध्यानामध्ये, नामामध्ये, सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेमध्ये उलगडत जातं. शब्दांनी नाही समजलं तरी देखील अर्थ कळतो. मी देखील याचं कोणतं शास्त्रीय वाचन केलेलं नाहीये, पण याच्यात विशेष काही नाहीये. तुम्हालाही ते लक्षात येईल. एकदा असं झालं की विवेकानंद उपनिषदांवर बोलत होते आणि लाटू महाराज दूर डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या, त्यांचं लाटूकडे लक्ष होतं. लाटूला काही दुखतंय का, खुपतंय का, काय झालेलं आहे? त्यांनी नंतर विचारलं की अरे, तू जे बोलत होतास त्याचा मी रोज अनुभव घेतो असं लाटू महाराज म्हणाले. गहीवरून विवेकानंदांनी त्यांना छातीशी घेतलं. ते म्हणाले, अरे या सगळ्यांना सांगण्यासाठी मी हा अभ्यास केला, या अभ्यासाशिवाय देखील ते होतं. कारण रामकृष्ण म्हणत असत असं लिहिले उपनिषदात, मी तर काही वाचलं नाही बुवा, मी कसं काय बोललो कोण जाणे, ती काली माझ्याकडून बोलून घेते असं म्हणत असत. कारण ते सहज स्फूर्त भावानी तुमच्या आतून व्हायला सुरुवात होईल. तसं होण्यामध्ये मजा आहे जीवनामध्ये, जीवनात अशा तऱ्हेने फलद्रूप होणारी साधना आपण करूया. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपान, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर संत.